ओके, प्रेयर करूया. हे आमच्या महान देवा, खरंच येशू ख्रिस्ता तू आमचा आधार आहे. तुझ्या तारण कार्यामुळं देवापा आम्हाला अनंत काळचा आधार मिळालेला आहे. तू आमचा सनातन खडक आहेस. तुझ्यावर आम्ही सुखरूप आणि स्थिर, तुझ्या शिक्षणामध्ये, तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने देवापा आम्ही आमची होडी शेवटपर्यंत देवापा सुखरूपतेने घेऊन जाऊ शकतो. देवापा आम्ही आज अपेक्षेने पुन्हा एकदा तुझ्याकडे पाहत आहोत. तुझ्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही देवापा. म्हणून तुझं जे शब्द आहेत ते जीव आणि आत्मा आहेत. म्हणून तू आमच्या संगती बोल, आम्हाला शिकव, आम्हाला चालव. इथून पुढचा वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. ही लहानशी विनंती येशू ख्रिस्ताच्या गोड जिवंत नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. तर आज आपल्यामध्ये दोन नवीन मेंबर असल्यामुळं माझी इच्छा आहे की आपण थोडंसं रिकॅप घ्यावा की काल आपण काय शिकलो. आम्ही कलसय करासपत्र याचं बघत आहोत. कलसय करासपत्र. आणि आम्ही काय केलं काल, तर प्रार्थना केली. त्याच्यानंतर आम्ही ते चारही अध्याय वाचले. आणि वाचत असताना आम्ही वारंवार येणारे शब्द, मुद्दे, पावलाची प्रार्थना, काही हेतूचे शब्द दिसत आहेत का ते आम्ही पाहिले. आणि असं एक बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी पाहायचा प्रयत्न केला की कोणत्या परिस्थितीमध्ये हे पत्र लिहिलं गेलं. आणि मग आम्ही काही पॉईंट काढले. तर कोणी शेअर करू शकता का की ह्या मंडळीमध्ये काय चाललेलं होतं आपल्या स्टडीनुसार? होय, खोटं शिक्षण येत होतं. कशा प्रकारचं खोटं शिक्षण होतं? हा,
त्यामुळे ती गोंधळ होती.
बरोबर. आता हे ग्नॉस्टिक म्हणून लोक यांचा उगम होत होता ह्या त्या काळामध्ये. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या सगळ्या आत्मिक गोष्टी आहेत त्या शुद्ध आहेत. आत्मिक गोष्टी शुद्ध आणि ज्या हाताळू शकतो आपण गोष्टी, शरीर, त्या सगळ्या घडवलेल्या आहेत. मॅटर म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. तर त्या घडवलेल्या गोष्टी अशुद्ध आहेत कारण त्या घडवलेल्या आहेत. पण ज्या न दिसणाऱ्या आत्मिक गोष्टी त्या शुद्ध आहेत. आणि त्या धोरणेने मग ते मानवी ह्या बुद्धीने सगळ्या गोष्टी पाहत होते. आणि मग येशू ख्रिस्ताचं शिक्षण आल्यानंतर मग ते काय म्हणायला लागले की कसं बघ, मग येशूने देह धारण केलं मग ते कसं शक्य आहे? नाही का, देह धारण केलं म्हणजे ते अपवित्र आहे, नाही का? म्हणून ते म्हणायचे की त्याने असं काहीतरी आत्मिक शरीर धारण केलं जे पूर्णपणे मानवी शरीर नव्हतं, पण आत्मिक असं काहीतरी धारण केलं जे असं आपल्याला वाटत होतं की शरीर आहे. आणि मग त्याने त्यामध्ये आपलं दुःख भोगलं. पण तसं म्हटलं तर मग प्रश्न आहे की मग त्याने आपल्यासारखं पूर्ण तो झाला का? आपले जे अशक्तपणा, मोह, तो पारखला गेला का? कारण त्याने असं काहीतरी उगच आत्मिक काहीतरी दिसण्यासारखं शरीर घेतलं, तर मग आपल्यासारखं तो थकला का? आपल्यासारखं त्याला दुःख झालं का? मग त्या वेदना झाल्या का? मग सगळ्या ह्याच्यावर परिणाम पडतो, बरोबर की नाही? तर अशा प्रकारचं चाललेलं होतं. आणि मग अजून एक प्रकारचं खोटं शिक्षण होतं की आपण परिपूर्ण नाही आहे येशूमध्ये, आणि म्हणून सगळे देवदूत वगैरे आहेत त्यांची पण आपण आराधना केली पाहिजे, देहदंड करायला पाहिजे, उपास तापासा करून, मग हे सणवार यहुदी ते सगळे पाळून कशाला सोडायचे हे बाहेर, हे पण पाळू आपण आणि आपली परिस्थिती देवासमोर अजून भक्कम करूया. आणि मग ते म्हणायचे की देवापासून बरेचसे अवतार आलेले आहेत आणि येशू एक अवतार आहे. आणि येशूमध्ये काहीतरी देवपणा आहे पण पूर्ण देवपणा नाही आहे कारण तो अवतार आहे. आणि म्हणून ते एका प्रकारे येशूला आणि मग बाकीचे देवदूत आहेत त्यांची पण तुलना एक समान करायला लागले. पण पावलाला हे काही बिलकुल पटलेलं नाही. तर मग आपण काल काय शिकलो? ह्या परिस्थितीमध्ये पाऊल कसं हाताळतो? अगोदर त्यांना काय सांगतो? एकदम नकारात्मक सुरुवात करतो या पत्राला का कशी करतो तो? कशा प्रकारे सुरुवात करतो पहिल्या अध्यायात या पत्राची? तो उपकार स्तुती, उपकार स्तुती की देवा की जे तू आम्हाला दिलेलं आहे, जे फळ पाहू दिलेलं आहे आणि जे खरं कार्य झालेलं आहे लोकांमध्ये, त्याबद्दल पाऊल काय आहे, उपकार स्तुती करतो. त्यामधून आम्हाला शिकायला मिळालं की सेवा कार्यामध्ये आणि आजूबाजूला पाहत असताना बरेचसे डिस्करेजिंग गोष्टी असतात. आता पाऊलाला हे डिस्करेजिंग रिपोर्ट पण आलेला आहे ह्यांच्या चर्चच्या पास्टरकडून, एफेप्रासकडून, की अशा प्रकारचं खोटं शिक्षण घुसू पाहत आहे. पण तो पहिलं जे आहे जे प्रोत्साहन देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे बघतो की देवाने अगोदर केलेलं आहे कार्य. त्यांचा ख्रिस्त येशूवरील विश्वास, प्रीती, आशा ही दिसलेली आहे आणि तो म्हणतो की ह्याबद्दल मी देवाची उपकार स्तुती करतो. आणि ही आशा त्यांना कशामध्ये मिळाली सत्यशेवटी? ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताच्या वार्तेमध्ये, सुवार्तेमध्ये. आणि सुवार्ता इतकी पॉवरफुल आहे, तो त्यांना आठवण करून देत आहे की आजपर्यंत ती सगळीकडे पसरत आहे आणि फळ देत आहे, वृद्धिंगत होत आहे, कार्य करीत आहे. तर आम्ही हे पुस्तकाचा अभ्यास केला आणि त्या शास्त्रभागामध्ये मग आम्ही असं पाहिलं की पाऊल त्यांना ॲक्च्युली म्हणत आहे की हे जे खोटे शिक्षक आहे तुम्हाला निराश करू पाहत आहेत, पण ॲक्च्युली देवाने काय सुरुवात, सुंदर सुरुवात केलेली आहे तुमच्यामध्ये ती तुम्ही पहा. खरी सुवार्ता तुमच्याकडे आलेली आहे. ही सुवार्ता फक्त काही 5 वर्ष तिची गॅरंटी, 2 वर्ष तिची गॅरंटी अशा प्रकारचं आहे. मानवी मनातून ती न निघाल्यामुळं ती देवाच्या मनातून आलेली आहे आपल्याला ही वार्ता येशू ख्रिस्ताची. म्हणून ह्याच्यामध्ये सामर्थ्य आहे आणि आजपर्यंत ती फलदूप होत आहे. म्हणून तो एन्करेज करत आहे त्यांना. आणि मग तो त्यांना सांगत आहे योग्य सेवक पण एपिफ्रास ह्याने तुमच्यामध्ये श्रम केलेले आहे. एक विश्वासू सेवक आहे म्हणजे जे काही एका मंडळीच्या सुरुवातीला लागतं, चर्च प्लांटिंगच्या सुरुवातीला, ते सगळं काही तुमच्यामध्ये सक्सेस झालेलं आहे. म्हणून तुम्ही आता ह्या खोट्या शिक्षकांना तुम्ही असं वाटून घेऊ नका की काहीतरी आपल्यामध्ये कमी आहे. कारण खोटं शिक्षण जे आहे ते पहिलं असं दाखवून दाखवतात आपल्याला की आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे, तुमच्यामध्ये हे गुप्त ज्ञानच कमी आहे. आमच्या फाउंडर लोकांना ते प्राप्त झालेलं आहे. तुमच्यामध्ये हे तुम्ही देहदंड वगैरे करत नाही. आमचे लोक कसले देहदंड आणि कसले उपास तापास करतात आणि कसलं त्यांचं ग्रीप आहे. मला कोणीतरी म्हटलं दुसऱ्या कोणत्याही चर्चला आमच्यासारखी ग्रीप नाही आहे देवावर. आता देव आपल्यावर ग्रीप ठेवतो का आपण देवावर ग्रीप ठेवतो? तर अशा प्रकारचं ते आपल्याला आपली पोझिशन जी आहे ती डाऊटमध्ये आणतात देवासमोर. तुम्ही असं असं केलं नाही, तुम्ही तसं तसं केलं नाही, तुमच्याकडं असं गुप्त ज्ञान नाही आणि म्हणून तुमची पोझिशन स्टेबल नाही देवासमोर. पण पाऊल त्यांना आठवण करून देत आहे की जशी सुरुवात हवी आहे, म्हणजे योग्य वार्तेची घोषणा झाली, वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त, तुमचा भरोसा कोणा माणसावर आणि नाही, ख्रिस्तावर तुम्ही भरोसा टाकलेला आहे, त्याच्या तारण कार्यावर आपल्या बदलीच्या. त्या तुम्हाला तुमच्यामध्ये प्रीती पण दिसते. प्रीती एक प्रमाण आहे की आपण समजू शकतो की आपलं कार्य सक्सेस झालेलं आहे का नाही. कारण जिथं प्रीती आहे तिथं देवाचं कार्य झालेलं आहे. आणि ते सगळं सांगत असताना आम्ही असं हे शिकलो 9व्या वचनापासून काल की उपकार स्तुती करतो आणि ओके रिपोर्ट आलेला आहे, पण पाऊल इतका आवेशी आहे देवासाठी की तर तो ह्या लोकांसाठी प्रार्थना करतो. आणि आम्ही शिकलो की आम्ही हरवलेल्यांसाठी प्रार्थना करत असतो पण सापडलेल्यांसाठी कमी करतो. तर इथं पाऊल जो आहे ओके रिपोर्ट आला तरी तो त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. आणि प्रार्थना करत असताना आम्ही काय शिकलो, ह्याचं मास्टर किल्ली काय होती ह्या प्रार्थनेची. असं एक काहीतरी त्यांना प्राप्त झाल्यावर बाकीच्या गोष्टी लगेच यायला लागतील. बरोबर 9व्या वचनामध्ये पाऊल म्हणतोय आम्ही सतत प्रार्थना करतो की सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधी पूर्ण ज्ञानाने भरले जावे. आणि आज काल आम्ही बघितलं की हे ज्ञान फक्त पास्टर लोकांना, फक्त बिशप लोकांना तिथपर्यंत सीमित नाही. इथं पूर्ण चर्चसाठी तो प्रार्थना करतोय. त्याच्यामध्ये गुलाम आले, त्याच्यामध्ये स्त्रिया आल्या, त्याच्यामध्ये पुरुष आले. ख्रिस्तामध्ये असा काहीही भेदभाव नाही. ख्रिस्तामध्ये हा जो ज्ञानाचा खजिना आहे तो आपल्या सगळ्या विश्वासणाऱ्यांना उपलब्ध आहे. आणि आम्ही पाहिलं काल म्हणजे की पास्टरांची, नेत्यांची जबाबदारी असते की फक्त काही वर्सेस जे आपल्याला आवडतात तेच सारखं रिपीट करून देवाच्या लोकांना भरवायचं नाही, तर पूर्ण ऑलराऊंड बायबलचं ज्ञान त्यांना मिळायला पाहिजे. देव कोण आहे, त्याची अपेक्षा काय आहे, फॅमिली लाईफमध्ये अपेक्षा काय आहे, पर्सनल लाईफमध्ये, फायनान्शियल लाईफमध्ये, मग आमच्या चर्च लाईफमध्ये देवाची काय इच्छा आहे आणि मग देवाचं गुज काय आहे, ख्रिस्तामध्ये आपण आपलं स्थान काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी जसं जसं शिकवतात तसं लोकांचं ज्ञान जे आहे ते वाढत जाईल. आपला देव कोण आहे, त्याने आपल्यासाठी काय केले, त्याची अपेक्षा काय आहे आपली विविध गोष्टींमध्ये. आणि मग हे असल्यावर मग आत्मा जो आहे ते आपल्याला प्रॅक्टिकली शिकवतो. अरे आज आपण संडेमध्ये हे शिकलो, आता मंडे टू सॅटरडे ते कसं अंमलात आणावं हे प्रॅक्टिकली देव पाऊल प्रार्थना करत आहे की हे ज्ञान त्यांना एकदम आता प्रॅक्टिकली त्यांच्या हृदयात यावं. तर दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे असे लोक वाढत असतील तर चांगली गोष्ट आहे, कारण इफिसमध्ये लिहिलं आहे 4 अध्यायामध्ये ख्रिस्ताने आपला पुनरुत्थित ख्रिस्त तो विजयी झाला आणि मग तिथं त्याला एका राजाची उपमा दिलेली, कारण तो दुसऱ्या राजाला कैद करून तो त्याच्या लोकांना तो दान देतो. तर तसंच येशू जेव्हा पुन्हा उठला त्याने मंडळीला त्याच्या मंडळीला काही दान प्राप्त म्हणजे गिफ्ट दिलेलं आहे, ते म्हणजे प्रेषित आणि संदेश. ते तर आता आपलं मत आहे की ते ऑफिस क्लोज झालेलं आहे, पण पाळक शिक्षक सुवार्तिक पण हे कशासाठी दिलेले आहेत, मंडळीला सज्ज करण्यासाठी, सेवेला तयार करण्यासाठी. तर ते होत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण आपल्याला पण ज्ञान दिलेलं आहे देवाने की ते सुसज्ज त्यांना करत असताना डायरेक्ट आपण एका वर्षात त्यांना पुलपीट दिली ते पण योग्य नाही. त्यांना हळूहळू संडे स्कूल टीचिंगची चान्स द्या, मग तिकडं फीडबॅक पहा की पोरांना समजत आहे का, खरंच त्यांना ज्ञान आणि दान पण आहे का शिकवायचं, आणि मग त्याच्यानंतर मग त्यांना मीटिंग्समध्ये साक्ष द्यायला उभं करा. मग साक्ष देत असताना बरोबर ते त्यांचं जीवन ख्रिस्तापूर्वी कसं होतं, ख्रिस्त कोण आणि काय कसा समजलेला आहे, त्यांच्या साक्षीतून मग आपल्याला समजतं. कधीकधी मग प्रेयर मीटिंगमध्ये प्रेयरचा चान्स द्या त्यांना, प्रेयरमध्ये पण आपल्याला समजतं की ह्यांची आत्मिक उन्नती आणि पातळी किती आहे. तर मग असं प्रॅक्टिकली आपण हळूहळू थोडे थोडे चान्स देऊन हे करू शकतो. पण जर का ते एकदम मीपणाने भरलेले आहेत आणि अर्धवट ज्ञान असलं आणि मग ते लगेच हे करायला पाहत आहे, तर मग बायबलमध्ये तिताच्या पुस्तकात 4 अध्यायामध्ये असं दिलेलं आहे, एक व्यक्ती जर का मंडळी अशी तिच्यामध्ये फूट पाडू इच्छितो आणि मग लीडरशिपच्या अधीन नाही, जे नेतृत्व आहे चर्चच्या अधीन नाही आणि स्वतःचंच मत स्वतःचाच ग्रुप तयार करू पाहतो आणि मंडळीमध्ये फूट पाडत असेल, तर मग त्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या वॉर्निंग नंतर त्याला बाहेर काढा. म्हणजे पहिली वॉर्निंग द्यायची त्याला वैयक्तिक, सेकंड वॉर्निंग त्याला एक दोन ब्रदर्स घेऊन द्यायची की तुम्ही वाढत आहात किंवा अर्ध पण मंडळीच्या आज्ञांकित तुम्ही नाही, आम्हाला तुम्हाला चान्स द्यायचे आहेत पण हळूहळू तुम्हाला वरवर आणायचं आहे, पण तुम्हाला लगेच यायचं, तुम्हाला लगेच लीडरशिप, तुम्हाला लगेच अर्धे लोक घेऊन जायचे, तुम्हाला लगेच स्वतःच काहीतरी करायचं आहे, मग तिकडं तुम्ही काय डिव्हिजन करू पाहताय, म्हणजे फूट पाडू इच्छित आहे तुमचं हे करून. मग दुसऱ्या तिसऱ्या वॉर्निंग नंतर बायबलमध्ये दिलेले आहेत आपल्याला स्टेप्स, पण ते आपण पाळत नाही. तर आपल्याला स्टेप दिलेली आहे की तसं जर का त्यांची इच्छा आहे की फूट पाडणं आणि पास्टरांचं किंवा नेत्यांचं ऐकायचंच नाही माझंच, तर मग ती 2-3 भेटीनंतर मग त्यांना मंडळी बाहेर काढा असं लिहिलेलं आहे.
ते आपण
ते होणार ऍक्च्युली पावलाच्या मंडळांमध्ये पण तसं प्रॉब्लेम झाला, तर आपण त्या लेवलला नाही, आपल्या मंडळांमध्ये पण असे प्रॉब्लेम होणार जोपर्यंत आपण परिपूर्ण होत नाही. आपली प्रार्थना काय असू शकेल पावलासारखी की हे जे ज्ञान आहे फक्त बौद्धिक रीतीने त्यांच्या मनामध्ये नव्हे, तर इथं लिहिलेलं आहे की आत्मिक ज्ञान व बुद्धीने
त्यांच्यापर्यंत.
हा मग
की अरे घ्यायचं की मंडळीतून एक खोटा भविष्यवक्ता खोटा शिक्षक पण निघू शकतो
पण
बनू शकतो
बरोबर पुढे जाऊन
एक वेगळा ग्रुप तयार करून काहीतरी करून होऊ शकतो, काही सांगू शकत नाही
बरोबर. म्हणून आपली प्रार्थना कशी असते की त्यांना हे सगळं ज्ञान आपण जे शिकवतोय ते आत्मिक रीतीने पोहोचावं, म्हणजे ह्याचं प्रॅक्टिकल माझ्या जीवनामध्ये कसं लागू होतं, आणि आपण पण आपले धडे आणि आपलं पण शिक्षण जे आहे तर ते प्रॅक्टिकल हेतूने आपण द्यायला पाहिजे. कधीकधी आपले जे हे पण असतात ना खूप हे असतात, हाय लेवलचे असतात, पण आपण मग असं हे विचार करायला पाहिजे की हे ऐकल्यानंतर ते मंडे टू सॅटरडे काय करतील त्यांच्या जीवनामध्ये, आणि त्याच्यासाठी आपण देवाकडे मागायचं की देवा मला ह्याचे लागू करणं शिकव माझ्या जीवनामध्ये. पण आपल्याला फार ज्ञान आणि हे लागतं की कुणाला कितपर्यंत ती संधी द्यायची, तर तेच म्हणत होतो ना मी, आपण हळूहळू सगळ्यांना सेवेचा भाग आपल्याला द्यायचाच आहे, सज्ज करायचं आहे सेवेसाठी, पण ते किती द्यायचं त्यांच्यासाठी पण ते हानिपूर्वक असतं ना, जास्त दिलं मग ते गर्वाने अजून जास्त भुगतात, तर मग हळूहळू हळूहळू आपल्याला सगळ्यांना द्यायचं आहे. आणि मला माझ्या मते आपल्या इंडियन ह्याच्यामध्ये ना की सुवार्थी म्हणजे पहिलं जे चर्च प्लांट होतं, पहिलं जे पुरुष मंडळी आहे ना त्यांना आपल्या ह्याच्यात घ्यायचं, पुरुष मंडळी संगती रिलेशन आणि मग पुरुष मंडळी संगती फॉलोअप, कारण मग ते भरपूर प्रभाव पाडतात त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या नातेवाईकामध्ये. तर जे चांगले जे आहेत पुरुष मंडळी त्यांच्या संगती जर का आपण ठेवलं आणि जर का असे केसेस येणार की स्वतःच करू पाहत आहेत, पण बायबल आपल्याला देते काही तीन चार पुरुषांना आपल्या बाजूने घेतलं ना आपण, मग तीन चार पुरुष असं ते असा जो फूट पाडू इच्छितो काही वेगळ्याच त्याला काहीतरी इच्छा आकांक्षा आहेत, मग आपले जे तीन चार आहेत मग सगळे पुरुष मंडळी जाऊन त्याला भेटू शकतो की आमचं चर्चचं डायरेक्शन ह्या साईडला आहे, आम्हाला ह्या दिशेने वाढायचं आहे नाही का, आणि आम्हाला म्हणजे ओपन ठेवा म्हणजे डिस्कशन करा. कधी कधी आपण कधीही ओपन त्यांच्या संगती बोलत नाही आणि मग ते हळूहळू हळूहळू ते वाढत जातं की नाही ते मला निगडीत करतायत मग मला माझंच करायला पाहिजे. तर आपल्याला ओपन पण दिलेलं आहे की जाऊन बातचीत करा, आपले तीन चार भाऊ घेऊन बातचीत करा प्रेमाने पण तरीही सत्याने, पण प्रार्थना अशी असायला पाहिजे की हे आध्यात्मिक ज्ञानाने ते आपल्या मंडळीला पोहोचायला पाहिजे. आणि मग ते असल्यावरच काय होणार आहे की 10वं वचन आहे पहिल्या अध्यायाचं की प्रभूला संतोष न करता शोभेल असे वागावे, हा परिणाम त्यांच्या जीवनात होईल. तर आता प्रभूला शोभेल असं वागावे, प्रभूला संतोष द्यायचा आहे, तर आजच्या मंडळीमध्ये बरेचसे अर्थ होतात त्याचे, मी ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतो, मी असं करतो तसं करतो तसं करतो, पण पाऊल इथं आपल्याला उदाहरणं देत आहे की कसं म्हणजे नेमकं काय, नेमकं म्हणजे आपल्या जीवनात फळ दिसत आहेत का, आपण जास्त देवाच्या सहभागितेमध्ये वाढत आहोत का, आणि मग सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती ही दिसत आहे का. आजकालची कशी आहे की परिस्थितीला बाइंड करायला लोक लगेच तयार असतात, पण प्रभूला जर का संतोष व्हायचा आहे तर पाऊल म्हणत आहे कधी कधी ती परिस्थिती देव काढत नाही तशीच ठेवतो, तर सहनशीलतेने त्याच्या खालून जायचं किंवा कोलमडायचं नाही ते पण प्रभूला संतोष देणं. आणि मग पुढं तो म्हणतो की उपकार स्तुती करणं. तर आज 12-13-14 आपण पाहूया की उपकार स्तुती हे पण प्रभूला संतोषण्याकरिता आणि प्रभूला शोभेल असं हे जीवन आहे. आणि बऱ्याचशा वेळेस आपल्याला हे उपकार स्तुती फार आम्ही कमी लेखतो, पण तुम्ही बघा की एक व्यक्ती उपकार स्तुतीने भरला असेल, कृतज्ञतेने भरला असेल, उदाहरणार्थ एक हॉटेल असेल आणि हॉटेलचा कुक असेल आणि तो गेले 10-20 त्या हॉटेलात काम करत आहे आणि त्या कुकची बिर्याणी लय भारी असते आणि जो मालक आहे ना त्याने पण हे जाणून चुकलेलं आहे की हा फार चांगला कुक आहे, तर तो मालक आहे ना खूप त्याला पगार वाढ देतो योग्य वेळेस, त्याला फॅसिलिटीज देतो, खूप आशीर्वादाने भरतो, तर हा कुक कसा असणार, कृतज्ञशील असणार. आणि कृतज्ञशील व्यक्तीला मग दुसऱ्या हॉटेलनी बोलवलं की नाही तू आमच्या इकडे ये, तू आमच्या इकडे ये, तर हा कृतज्ञशील व्यक्ती तिकडे जाईल का सहजपणे? नाही, कारण तो कृतज्ञशील आहे. तर तसं कृतज्ञता ही महत्वाची आहे. खोट्या शिक्षणामध्ये ही कृतज्ञता महत्व आहे. तर ही कृतज्ञता कशामुळं, बघा 12वं वचन, आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. तर आपल्याला वतनाजोगे योग्य केलेलं आहे असं पाऊल म्हणतो, म्हणून आपण कृतज्ञशील असावं. वतनाजोगे योग्य केलं म्हणजे वतन म्हणजे काय? स्वर्ग हे वतन पवित्र जनांच्या सहभागितेमध्ये, देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये, अनंत आशीर्वादामध्ये आणि स्वर्गामध्ये आहे सत्य शेवटी. तर योग्य केलेले आहे म्हणजे आपल्यामध्ये योग्यता होती का? नाही. तर देवाने आपल्याला योग्य केलेलं आहे त्या वतनासाठी. मी काही वर्षापूर्वी हे लवासा जे आहे पुण्यामध्ये ऐकलं असेल तुम्ही, लवासा प्रोजेक्ट किंवा हे सहारा, सहारा ग्रुपने बांधलेलं आहे लोणावळ्यामध्ये, तर तिथं कोणीही असंच जाऊ शकत नाही सहारामध्ये विशेष करून. तिथं इन्व्हिटेशन फक्त जाऊन फेरफटका मारायचा असेल ते सहाराच काय म्हणतात त्याला सिटी, सिटी तिथं इन्व्हिटेशन असलं तरच ते त्या टाउनशिपमध्ये जाऊ शकतो आपण. आणि सगळ्या लोकांचे फिल्म ॲक्टरचे तिकडं बंगले आणि सगळं काय आहे. तर मी विचार करत होतो अरे आपल्याला तिकडं त्यांच्या इन्व्हिटेशनशिवाय परवानगी पण नाही. तर मग देव सुखलोक अनंतकाल आणि देवदूत आणि ती पवित्र सहभागिता आणि तृप्ती आणि आशीर्वाद आणि देवाचं राज्य त्यामध्ये तर आपली कशी एंट्री. आणि तिथं फक्त फेरफटका नाही, वतन तर कधी मिळणार आपल्याला. आपण नाशवंत, आपण पापी, पण देवाने आपल्याला तिथं वतन घेण्यासाठी, तिकडं प्लॉट घेण्यासाठी फक्त इन्व्हिटेशन नाही पण त्यामध्ये भागीदारी म्हणून बोलवलेलं आहे. मग लगेच प्रश्न उद्भवतो की अरे माझ्याकडे तर काही कर्म नाही आहे, मग कसं देवाने मला त्या वतनामध्ये भाग दिलेला आहे. पण पाऊल इथं मग 13 वचनामध्ये म्हणतो, त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठाई खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्याला पापांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. तर इथं दोन प्रकारचे चित्र आहे. खंडणी जी आहे ते गुलामगिरीचा शब्द आहे, म्हणजे वतन पुत्राला मिळतं, बरोबर, वतन पुत्राला मिळतं जो घरातला आहे, पुत्राचा आहे, हक्काचा आहे. पण इथं गुलामगिरीचा शब्द वापरलेला आहे म्हणजे खंडणी. त्या काळामध्ये एखादा राजा दुसऱ्या राज्यावर आक्रमण करतो आणि त्यांचे लोक जो आहे तो गुलाम म्हणून घेत असत. आणि तुम्ही विचार करा असा सीन की ते लोक आता बंदीवान म्हणून आता त्याच्या राज्यात ते आलेले आहेत. आणि त्यांना मार्केटमध्ये मग पहिलं प्रदर्शन असायचं, सगळे जे थोरवीर त्या शहरातले त्यांना गुलाम म्हणून आणलेलं आहे. मग प्रदर्शन असायचं, मग ह्या राज्यात खूप जल्लोष असायचा आणि त्याच्यानंतर त्यांना मार्केटमध्ये ते विकायचे. म्हणजे त्यांचं जीवन आता गुलामगिरीचं एका पदार्थासारखं, त्यांना त्यांना काही हक्क नाही, त्यांना काही हे नाही, स्वतःचं जीवन नाही, अशा प्रकारे वागवायचे. तर तुम्ही विचार करा, तुम्हाला कोणी असं उचलून आणलेलं आहे आणि ते प्रदर्शन वगैरे झालं आणि तुम्हाला आता ओपन मार्केटमध्ये तसं ठेवलेलं आहे, पण तुमचा कोणतरी रिलेटिव्ह आहे त्याला ते कळालेलं आहे आणि तो काय करतो, त्याचा आहे नाही ते बँकेतून काढतो आणि त्या शहराकडे येतो आणि त्या मार्केटमध्ये तो काय करतो, आपली खंडणीची रक्कम जी आहे ती भरतो आणि आपल्याला त्या गुलामगिरीच्या तावडीतून सोडवतो. ह्यामागं ते, ह्या शब्दामागं हे चित्र आहे. तर इथं एकातर्फी काय आहे, वतन जे फक्त घराण्यातल्या पुत्राला मिळतं, पण दुसऱ्या बाजूला आपण काय आहोत, अंधाराच्या राज्यात गुलामगिरीमध्ये आपण होतो. पण पुत्राने काय केलेलं, देवाने आपल्याला प्रिय पुत्राच्या राज्यात बोलवलेलं आहे आणि खंडणी भरून म्हणजे त्या गुलामगिरीची किंमत भरून आपल्याला बोलवलं आहे. पहिले पेत्र 1 असं लिहिलेलं आहे की ती किंमत सोने रुपे अशा नाशवंत गोष्टींनी भरलेली नाही, येशूचं निष्कलंक रक्त जे आहे ते सांडलं गेलं आणि त्याचं रक्त म्हणजे त्याचा देह, त्याचं मरण आपल्या जागी. तर येशूचं आदला बदल शिकवणं फार महत्त्वाचं आहे आणि विशेष करून त्याचं रक्त म्हणजे त्याचा मृत्यू आणि आपल्या बदली तो झाला, ती सुवार्ता आहे. फक्त जीजस डाईड आपण म्हणतो, फक्त येशू मेला लोकांना, पण तो का मेला, तो खंडणी भरत होता. मग हे गुलामगिरीचे आपण उदाहरण वापरू शकतो, तो खंडणी भरत होता. मग कुणाला भरत होता, देवासमोर आपलं किती ऋणपत्रक होतं, एवढं महान होतं आणि ती खंडणी, त्याचा मृत्यू देवाला तृप्त करत होता, ती खंडणी भरत होता आपल्या वतीने. तर ह्यामुळं आपण उपकार स्तुतीने भरलं गेलं पाहिजे आणि उपकार स्तुती देवाला संतोष येते. मग हे सांगत असताना आजचा जो शास्त्रभाग आहे, येशूबद्दल आता त्यांनी सुरुवात केलेली आहे 14 वचनामध्ये, पुत्राच्या ठाई, बरोबर दिसला शब्द, पुत्राच्या ठाई. पहिला अगोदर 12 वचनामध्ये देवपिताबद्दल तो बोलत होता, पण आता आपण पाहतो की पुत्राच्या ठाई आणि मग आता तो आपल्याला पुत्र कोण आहे ह्याची आठवण करून देणार आहे. पहिलं त्यांनी काय आठवण करून दिलेली, तुमची योग्य सुरुवात झालेली आहे, तुमची मंडळी योग्य ट्रॅकवर सुरुवात झालेली आहे. आता तो काय आठवण करून देणार आहे की आपला येशू कोण आहे. आता ह्याची का गरज पडते बरं, आपण ते बॅकग्राऊंड स्टडीमध्ये केला तर काय चाललेलं होतं तिकडं, देवदूतांची उपासना चालू होती का नाही, मग एका प्रकारे येशूला देवदूतांच्या कॅटेगरीमध्ये आणलेलं होतं. पण आता पाऊल काय करणार आहे, नाही, ह्या ज्याने आपली खंडणी भरली त्याची थोरवी, त्याची योग्यता, त्याचं गौरव काय आहे हे तो आपल्याला सांगणार आहे. तर आपण 5 मिनिट घेऊया आणि 15 ते 23 आपण बघूया आणि स्वतः आपण हे करायचा प्रयत्न करूया की किती पॉईंट निघू शकतात किंवा किती विभागणी आपण 15 ते 23 मध्ये करू शकतो. आणि ह्या 15 ते 23 एका वाक्यामध्ये आपण त्याचा आशय किंवा समरी कसं सांगू शकतो की हे वचन ह्याबद्दल बोलत आहेत. 15 ते 23 मी वाचतो. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले, सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्यांच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे, तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे अशासाठी की सर्वामध्ये त्याला प्राधान्य मिळावे, कारण त्याच्या ठाई सर्व पूर्णता वसावी आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो त्याच्या स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले. जे तुम्ही परके व दुष्कर्मी करत मनाने वैरी झाले होता त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमासाच्या देहात मरणाच्याद्वारे समट केला आहे, ह्यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. जर तुम्ही विश्वासात स्थिराविलेले व आढळ राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली व जिचा मी पाऊल सेवक झालो आहे तिच्या आशेपासून तुम्ही ढळा नाही तर हे होईल. तर आता आपण हे बघूया, तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. आणि मग 16व्या वचनामध्ये त्यांनी काय निर्माण केलंय त्याच्याबद्दल तो बोलत आहे. तर 15वं वचन आपण एकटं घेऊया आणि आपण काय म्हणू शकतो ह्या 15व्या वचनामध्ये पाऊल काय सांगत आहे येशूबद्दल. व्हेरी गुड, त्याचं दैवत्व. तर कसं तो प्रगट आहे करत आहे, तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. तर आता हे जेहोवा विटनेस वगैरे हे जे शब्द आहेत ते घेतात, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे म्हणजे उत्पत्तीत घेतात आणि म्हणतात की तो पण निर्माण केलेला आहे. पण इथं पावलाला काय सांगायचं, बरोबर बरोबर, कारण जर का आपण तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे असं पहिलं घेतलं, देव कोण आहे, अदृश्य, त्याला कोणी पाहिलं नाही. जेव्हा देव ठरवतो की मी प्रगट होणार तेव्हा जुन्या करारात तो प्रगट व्हायचा, जेव्हा देवाची परमिशन होती त्याने स्वतःचं गौरव थोडंसं प्रगट केलेलं आहे. तर देव अदृश्य आहे, शारीरिक नाशवंत डोळ्यांनी आपण पाहिलं तर भस्म होऊ, पण त्या अदृश्य देवाची येशू काय आहे, प्रतिमा किंवा प्रतिरूप आहे. आता आपण प्रतिमा म्हणजे आपल्याला वाटतं की हां, कधी कधी आपल्याला वाटतं आपण आता तिकडं शांत पाणी असेल त्याच्यामध्ये आपण डोकवून पाहिलं तर आपल्याला वाटतं आपली प्रतिमा बरोबर, आणि आपल्याला वाटतं ती प्रतिमा माझ्यापेक्षा कमी आहे, माझं गौरव त्या प्रतिमेपेक्षा कमी आहे. पण हा जो शब्द आहे आयकॉन, म्हणजे तो आता राजा जो आहे त्याच्याकडे रिंग असायची, त्याच्यावर त्याचा चेहरा असायचा किंवा, आणि त्याने जी तिथं स्टॅम्प मारला तर म्हणजे त्याचं पूर्ण साम्राज्याचं प्रतिनिधित्व त्या स्टॅम्पमध्ये आहे. पण तरीही तिथं आपल्याला थोडंसं वेगळापणा येतो. पण हे प्रतिरूप म्हणजे इमेज त्याचं योग्य असं असं स्पष्टीकरण की हा न दिसणारा देव जर का आपल्याला दिसला तर तो येशूमध्ये दिसतो. हा न दिसणारा देव जर का आता आपल्याला दिसायला लागला म्हणजे त्याची कॉपी. आणि त्याची कॉपी जरी म्हटलं आपण तरी ते लोक म्हणतात नाही पण सत्य शेवटी तो कॉपी आहे. पण सर्व त्याचे गुण येशूमध्ये आहे. तर हा जो न दिसणारा देव जेव्हा आपल्याला प्रगट होतो तो येशूमध्ये प्रगट झालेला आहे. म्हणजे येशू आणि तो सारखाच आहे ह्याचा तो अर्थ आहे. म्हणजे हा न दिसणारा देव जेव्हा आपल्याला ह्या पृथ्वीवर फिरताना चालताना प्रगट झालेला आहे तो पूर्णपणे जे देव आहे ते तो आहे. फिलिपीमध्ये पण आहे दुसऱ्या अध्यायामध्ये की तो फॉर्म हा शब्द वापरलेला आहे जर का आपण इपिस आणि स्वरूपाचा बरोबर बरोबर स्वरूपाचा असून व्हेरी गुड बरोबर
म्हणजे त्याला सर्व प्राधान्य की त्याला
बरोबर
सांगितलं
की तुम्ही हा. तर आता तसं ते येतात आपले जेव्हा विटनेस व हे बाकीचे लोक. मग एक अजून एक ग्रुप आहे वननेस पेंटिकॉस्टल. त्यांचं असं मत आहे की अगोदर देवपिता होता तोच पुत्र झाला. म्हणजे जेव्हा देवपिता पुत्र झाला तेव्हा देवपिता नव्हता. आणि मग देवपुत्र जो आहे तो आता आत्मा म्हणून प्रगट झालेला आहे. म्हणजे ते वेगळ्या वेगळ्या मोडमध्ये प्रेझेंट झालेले आहे. तर हे खरं आहे का चुकीचं? देवपिता होता तो आता पुत्र झाला या पृथ्वीवर असताना. आणि मग तोच देव आता आत्मा झालेला आहे. म्हणजे हे बाकीचे दोन सभासद नाही आता हे देव आत्म्याचं युग आहे ते मग चुकीचं आहे बरोबर. आणि एक काय उदाहरण देऊ शकतो आपण येशूच्या बाप्तिस्म्या वेळेस स्वर्गातून वाणी आली पुत्र समोर आहे बरोबर. मग हे जे यहोवा विटनेस वाले वगैरे ते मग हे पुढचं हे घेतात की तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. तर मग ते म्हणतात बघा तो उत्पत्तीत आहे असं तो म्हणतात. पण मूळ भाषेमध्ये उत्पत्तीत श्रेष्ठ आहे किंवा उत्पत्तीवर ज्येष्ठ आहे असं पण त्याचं भाषांतर होऊ शकतं. तो सर्व उत्पत्तीत श्रेष्ठ हा कारण बाकीचे वचन मग आपण ते बाकीचे वचन बघत नाही तेच बघतात. पण आपण त्यांना सांगायचं पूर्ण तुम्ही बाकीचं बघा ना मग. आणि उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. मग पुढं बघा कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे अधिपती सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्या मध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आले. म्हणजे ज्या गोष्टी अस्तित्वात आल्यात ते त्याच्यामध्ये अस्तित्वात आल्या नाहीत. मग ह्याप्रमाणे तो उत्पत्तीवर ज्येष्ठ आहे. मग हा शब्द घेतात ते ज्येष्ठ. पण हा ज्येष्ठ शब्द जो आहे तो एका घराण्यामध्ये ज्येष्ठ पुत्राला जसा मान असतो किंवा ज्येष्ठ पुत्राला जसं सगळ्या वतनावर त्याचा हक्क असतो एका प्रकारे त्याप्रकारे वापरलेला आहे. उदाहरणार्थ जुन्या करारामध्ये निर्गम ह्याचा निर्गम 4:22 वगैरे मध्ये असं वापरलेलं आहे. इस्रायलला म्हटलेलं आहे की मिसर देशातून मी माझा ज्येष्ठ पुत्र बोलविलेला आहे. पण इस्रायलमध्ये कोण ज्येष्ठ होता? म्हणजे इसाकाला दोन पुत्र झाले. एक म्हणजे इसाव आणि दुसरा म्हणजे याकोब. याकोबचं नाव इस्रायल झालं बरोबर. याकोब काय थोड्या वेळाने आला म्हणजे तो धाकटा होता. पण तरी देव काय म्हणतोय मिसर देशातून मी माझा ज्येष्ठ पुत्र बोलविलेला आहे. नाही त्यांनी मग करेक्ट केली त्यांची पोझिशन. अगोदर त्यांचं एका काळी तसं मत होतं की हे जे पिता आणि पुत्र हे जे नातेसंबंध आहे, पण मग त्यांनी हे फिल जॉन्सन वगैरे फार शिकलेले आहेत, त्यांनी बरंचसं वाचन केलेलं आहे, मग त्यांनी पूर्ण चर्चची अगोदरपासून काय होती ह्या गोष्टीवर पोझिशन, मग त्यांनी परत हे केलं ते की पोझिशन जे आहे ती क्लॅरिफाय केली की नाही पुत्र जो आहे तो पुत्र अगोदरपासून होता. हां, कारण ते स्तोत्र 2 ना की आज तू माझा, हां, तर पण देवाच्या नजरेमध्ये आज जो आहे तो एका काळा संबंध नाही, एक अनंत काल आज आहे. देवाच्या नजरेमध्ये अनंत काल आज आहे, तो वेगळा इश्यू आहे. पण इथं आपण पाहतो की ज्येष्ठ म्हणजे क्रमवारीमध्ये नाही, तर धाकट्याला पण ज्येष्ठ म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ इब्री करसपत्र 11 पण अब्राहम जो आहे त्याला त्याचा ज्येष्ठ पुत्र इसाक असं म्हटलेला, पण आपल्याला माहिती आहे की इश्माईल जो आहे तो थोरला होता, पण ज्येष्ठ हा शब्द त्याचं रँक त्याचं महत्त्व ते आपल्याला दाखवत आहे. आणि मग तो एक देवाचा अनंतकालिक पुत्र ज्याच्यावर निर्मितीचा हक्क आणि ती त्याला वतन म्हणून मिळालेली आहे त्याचं महत्त्व तिथं दाखवलेलं आहे. बरोबर बरोबर. आणि त्याचं महत्त्व एका घराण्यामध्ये पुत्र या नात्याने त्याला हे सगळं वतन मिळालेलं आहे, पृथ्वी घडवलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये घडवलेल्या आहेत, त्याच्यासाठी घडवलेलं आहे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं वतन हे त्याला मिळालेलं आहे. हे राज्य संपत्ती अधिकार सगळं काही त्याला देण्यात आलं, हे देवपित्याला खुशी वाटली. अजून एक घ्यायचं की योहान 8 हे यहुदी लोक सगळे बसलेले आहेत वगैरे वगैरे, आणि मग येशूला येशू म्हणतो की अब्राहमापूर्वी मी आहे, होतो नाही आहे म्हणतो, म्हणजे मी आहे म्हणजे देवाचं ते नाव आहे की जो मी आहे तो मी आहे, यावे म्हणजे मी न बदलणारा देव, मला आधी नाही मला अंत नाही, हे सगळे गुण त्या नावामध्ये. आणि येशू ते नाव स्वतःला घेतो आणि म्हणतो अब्राहमापूर्वी मी आहे. मग लगेच यहुदी लोकांना लगेच समजलं की तो काय म्हणत आहे, लगेच त्यांनी दगड घेतले, कारण देवाचं जे गुण आहे ते स्वतःला तो संबोधित करत आहे. मग अजून एक घटना आहे योहानाच्या पुस्तकातच की येशू म्हणतो माझा पिता आत्तापर्यंत कार्य घेत आहे आणि मीही. लगेच ते चिडतात की तू स्वतः त्याला पिता कसं म्हणतो. म्हणजे कसं आहे की आता जनावरांची एक कॅटेगरी असते आणि जे गुणवैशिष्ट एका कुत्र्याचे असतात तेच त्याच्या जे पिल्लू आहे मग ते कुत्र्याचेच ते गुणवैशिष्ट्य ते शेअर करतात. बरोबर का? ते पिल्लू झाल्यावर ते मांजरीसारखं दिसायला लागतं, वेगळ्या कॅटेगरीसारखं दिसायला लागतं नाही, पण प्राणी मात्रामध्ये असं आहे की पुत्र आणि म्हणजे ते एक जे जडणघडण किंवा एका प्रकारचे जे आहे त्यांचे कॅरेक्टर ते एका प्रकारे त्यांच्या कॅटेगरीमध्ये वेगळ्या वेगळ्या वेगळ्या. आता मनुष्यांच्या कॅटेगरीमध्ये मला बाळ झालं तेव्हा ते मनुष्याचे जे कॅरेक्टर आणि कॅरेक्टरिस्टिक म्हणजे जे काही गुणधर्म आहेत ते आपल्या फॅमिलीमध्ये दिसू लागतात. बरोबर की नाही? का त्यांना कान असे कुत्र्यासारखे यायला लागतात आपल्या मुलांना, तसं काही होत नाही. पण तसंच देवाच्या कॅटेगरीमध्ये देवाचा पुत्र म्हणजे देवाचे सगळे गुण असलेला, आणि जरी त्याला पुत्र म्हटलेला आहे तरी मानवी दृष्टिकोनातून मग हे मुस्लिम लोक वगैरे म्हणतात की मग त्याला बरोबर, ज्याने मला पाहिलेलं आहे त्याने पित्याला पाहिलं. मग येशू अजून एक म्हटलेला आहे बरोबर बरोबर, आणि अजून एक येशू म्हटला की पिता माझ्यामध्ये आणि मी पित्यामध्ये. तर म्हणजे पिता कुणा दुसऱ्या देवदूतामध्ये सामावू शकतो का? पिताचे सर्व दैवत्व कुणा दुसऱ्या देवतामध्ये सामावू शकत नाही, पण पिता माझ्यामध्ये आणि मी पित्यामध्ये म्हणजे त्यांचे समान जे गुण वैशिष्ट्य असल्यामुळं ते एकमेकांमध्ये सामावू शकतात, त्यांची ऐकी होऊ शकते. तर ह्या नात्याने पिता आणि पुत्र जे आहे ते जरी त्याला पुत्र म्हटलेलं आहे आणि आपल्याला वाटतं की तो नंतर आला, पण नाही, जर का त्याचे सर्व गुण पुत्रामध्ये आहे तर मग अनंतकालिक गुण पण त्याच्यामध्ये आहे. मग जसा पिता जो आहे त्याला आधी नाही त्याला अंत नाही, तसं पुत्राला पण मग ते गुण आहे, आधी नाही आणि अंत नाही. तर अशा प्रकारे आपण त्यांना क्लॅरिफिकेशन करू शकतो. तर पुत्र कोण आहे त्याची महानता 15 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्याची समरूपता किंवा तो कोण आहे. पण मग 16 वचनापासून आपल्याला काय दिसायला लागतं की पाऊल आपल्याला सांगतो की देव असणं, देव जो आहे तो सर्व गोष्टी घडवणारा आहे, हे एक त्याचं गुण आणि वैशिष्ट्य आहे आणि ते येशूने पण दाखवलेलं आहे 16 वचनापासून. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले, सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले. बरं, आकाशात व पृथ्वीवर, आकाश किती मोठं आहे बरं, आपल्या अत्याधुनिक टेलिस्कोप मधून फक्त एक छोटासा भाग आपण पाहिलेला, तर ते म्हणतात सायंटिस्ट की आपण बघूच शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपलं जी ताऱ्यांचा संग्रह आहे त्याला मिल्की वे गॅलेक्सी म्हणतात, त्याच्यामध्येच किती लाखो करोडो तारे आहेत आणि तसे संग्रह लाख करोडो आहेत, म्हणजे करोडो पेक्षा काय आहे मोठा, काय म्हणतात करोडोच्या नंतर काय येतं, अब्जो, अब्जो तसे संग्रह आहेत. ह्या संग्रहामध्ये अब्जो तारे, तसे संग्रह किती आहेत, अब्जो आहेत. आपल्याला सूर्य किती मोठा वाटतो, कोणीतरी म्हटलंय एक कॉईन घेतली, त्या कॉईनवर धुळीचा कण असला तर तो धुळीचा कण पृथ्वी आणि तो कॉईन जी आहे ती सूर्य, इतका मोठा आहे. पण सूर्याला धुळीचा कण करण्यासारखे एवढे मोठे तारे आहेत जे आपण पाहिलेले नाही, त्या आजूबाजू त्यांनी जे पाहिलेले आहेत. तर तुम्ही विचार करा जर का सर्व गोष्टी आकाशात व पृथ्वीवर पुत्रामध्ये बनवलेल्या आहेत तर आपला प्रभू येशू ख्रिस्त किती सामर्थ्यशाली आहे, किती सामर्थ्यशाली आहे. पृथ्वीवर जे डोंगर आपण अजून चढलेले नाही आहे, जे सगळं प्राणी मात्र इतक्या ज्ञानाने बनवलेले आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये घडवलेलं आहे. म्हणजे तो किती सामर्थ्यशाली आहे, त्याचं जे गुण आहे ते घडवल्यानंतर तो कमी झालेला नाही सामर्थ्यामध्ये. आणि म्हणून हे साहजिकच होतं की जेव्हा तो पृथ्वीवर देह धारण करून आला, जरी पित्याच्या प्लॅननुसार त्याने आज्ञांकित होऊन बरेचसे चमत्कार पित्याच्या प्लॅनमध्ये केलेले आहेत, पण ते चमत्कार सर्वकडं होणार होतेच, कारण एवढा पॉवरफुल घडवणारा देव पृथ्वीमध्ये आलेला आहे. अंधकाराचं राज्य भेदून तो आपल्या पृथ्वीमध्ये आलेला आहे. म्हणून योहानाचं पुस्तक म्हणते की असे इतके चमत्कार अजून त्याने केलेले आहेत ज्याची आपण पुस्तकामध्ये गणना करू शकत नाही. आणि त्याच्या चमत्काराची विविधता म्हणजे असं कोणतंच नव्हतं की ते तो करू शकला नाही. सर्व प्रकारचे आजार, सर्व प्रकारचे दुरात्मे, आणि का ते दुरात्मे तो काढू शकला का, कारण त्याच्यामध्येच तेही बनवले गेलेले चांगले आत्मे आणि हे दुरात्मे सत्य शेवटी तेही बनवलेले आहे. आणि म्हणून येशू म्हटला की लुसिफरला मी पडताना एका ह्याच्यासारखं तारासारखं किंवा लाईटनिंग कशी वीज कशी पडते तसं मी पडताना पाहिलेलं आहे. आता तो इतिहासातून बोलत आहे पण तो म्हणत आहे की मी तेव्हा होतो आणि मी तो स्वर्गात झालेला बंड मी पाहिलेला आहे. तर आपण विचार करू शकतो की अधिपती, सेनाधीश आणि हे जे शब्द आहेत मूळ भाषेमध्ये ते देवदूतांची पण एक सिस्टम आणि एक ऑर्डर आहे. जसं आर्मीमध्ये ऑर्डर असते, जनरल लोक, कर्नल लोक, मेजर लोक, व्यवस्था जी असते, तशी देवदूतांची पण व्यवस्था आहे. आणि जरी ते हे चांगले देवदूत असो किंवा हे जे बंडखोर देवदूत असो, पण हे लोक जे आहेत अगोदरच्या संस्कृतीमध्ये इफिसमध्ये कलसेमध्ये फार ह्या शक्त्यांच्या भीतीमध्ये राहायचे. म्हणून ते तावीज, यहुदी लोक पण गॅब्रियलची तावीज, मायकलची तावीज त्या काळामध्ये हे बनवायचे. पण पाऊल काय म्हणत आहे, ह्या सगळ्या गोष्टींच्या वर आपला प्रभू येशू ख्रिस्त, कारण त्याच्यामध्येच हे घडवलेले आहे, त्याच्यासाठी हे घडवलेले आहेत. आणि मग तो म्हणतो की 17 वचनात तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्व आहे. तर यहोवा विटनेसला फक्त हे 17 वचन दाखवायचं आणि म्हणायचं त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आले. अस्तित्वात असलेल्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या तर तो अस्तित्वातला कसा, त्यांना पण सांगू शकतो त्यांचं काय म्हणणं. हां
हां.
बरोबर, त्याने त्याने त्याचं गौरव बाजूला ठेवलं पण दैवत्व बाजूला ठेवलेलं आहे. म्हणून आपल्याला त्याची चाहूल जी आहे एकदम हिंट आपल्याला अगोदरपासून दिसायला लागती. उदाहरणार्थ नथानियलला तो सांगतो की तू त्या अंजिराच्या झाडाखाली, कदाचित ते यहुदी लोक तिकडं नथानियल प्रार्थना करत होता देवाला, पण हा आपला येशू इथं आहे आणि तो म्हणतो तू त्या अंजिराच्या झाडाखाली होता तेव्हा मी तुला पाहिलेला आहे. आणि मग जे पाण्याचा द्राक्षरस, पूर्ण ते जे जडणघडण आहे पाण्याची, तो कारण पूर्ण निर्मिती ही त्याच्यामध्ये झालेली आहे. आणि मग पण त्याचं उत्तर आपण असं बघू शकतो. एक क्लॅरिफिकेशन मी करू इच्छितो की जुन्या करारामध्ये पण देव म्हणजे भस्म करणारा अग्नी आहे, पण देव कृपाळू पण आपल्याला पाहायला मिळतो अगोदरपासून. कारण गार्डन इदन गार्डनमध्ये पण त्याची इच्छा असती तर पूर्ण मनुष्य जातीला त्याने भस्म केलेला असता. नोआच्या वेळेस पण त्याने दी एंड केला असता, पण त्याने हे कराराची प्रीती केलेली आहे आणि त्याने ठरवलेलं आहे की मी उद्धार करेल, उद्धाराचा मार्ग. आणि सृष्टीच्या योजनेपूर्वी, स्थापनेपूर्वी दिलेला तो कोकरा आहे असा, म्हणजे त्याला माहीत होतं की मनुष्य जात जी आहे ती पडणार. आणि तो त्याच्या न्यायामध्ये तो आहे, तो गौरवी त्याने प्रगट केला असता स्वतःला, भस्म करणारा अग्नी सगळ्यांना केला असता. पण हे त्याचं गौरव आहे की त्याने कृपेचा मार्ग, म्हणजे तिथं त्याची कृपा पण दिसते आपल्याला. स्त्रीचं बीज हे सैतानाचं मस्तक फोडणार. आणि मग नोआच्या काळामध्ये लोकांना वाटतं की नोआ फार योग्य होता म्हणून त्याला त्याची निवड झाली. होय, नोआ विश्वासणारा होता, पण तिथं लिहिले त्याला कृपा मिळाली. ही फाउंड फेवर इन गॉड्स आईज, कृपा कोणाला मिळते? अयोग्य व्यक्तीलाच. सत्यशेवटी नोवा पण परिपूर्ण नव्हता. आपल्याला दिसतं की तो पापी स्वभाव होतो. बरोबर बरोबर. म्हणजे मोशेच्या नियमाच्या अगोदर पण ही कृपेची योजना देवाने आखलेली. कारण त्या काळात अब्रामाला पण कसं नीतिमान गणलं देवाने? मोशेचा नियम तर आला पण नव्हता त्या काळात. तर अब्रामाला त्यांनी तारे दाखवले आणि त्याची योजना सांगितली की मी तुझ्याद्वारे पूर्ण पृथ्वीला आशीर्वाद देणार. आणि बायबल म्हणते की त्याने तो विश्वास ठेवला देवाच्या विनं, आणि त्या विश्वासाद्वारे तो नीतिमान गणला झाला.
जुन्या करारात असं वचन ऐकत नाही
बरोबर. जुन्या करारामध्ये एवढं क्लिअर ते दिसलेलं नाही, पण तरीही जुन्या करारामध्ये आता इब्री कराचा लेखक आपण घेतला, तो 11 अध्यायात विश्वासाद्वारे आबेल, विश्वासाद्वारे मग विश्वासा म्हणजे कर्माच्या वेगळा आहे ना विश्वास. तर एका प्रकारे आणि मग रोम करास पत्र याचा 3 अध्याय त्याच्या एंडिंगमध्ये असं लिहिलेलं आहे की देवाने ख्रिस्ता म्हणजे देव वाट पाहत होता अगोदर काय आहे ते पशूंच्या रक्ताद्वारे त्यांना तात्पुरती हे मिळायची, पण देव वाट पाहत होता की काळाची पूर्णता येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ताद्वारे ते पण नीतिमान गणले गेले. म्हणून ख्रिस्त जेव्हा मेला आणि तो पुन्हा म्हणजे मरता मरताच काही थडगी उघडली आणि जुन्या करारातले संतगण जे आहेत ते त्यांनी वाट पाहिली, मग 3 दिवशी ते शहरामध्ये गेलेलं आहे. ते काय दाखवतं की हे जे तात्पुरते उपाय केलेले होते ते परमनंट उपायकडं बोट दाखवत होते. आणि मग ते पण विश्वासाद्वारे पुढं बघत होते देवाच्या योजनेकडं. आपण विश्वासाद्वारे मागं बघतो की येशूने ते पूर्ण केलेलं. तर सत्य शेवटी स्वर्गामध्ये जुन्या कराराचे संतगण पण विश्वासाने नीतिमान गणले जातील, कारण ते पुढं पाहत होते ख्रिस्त येणार. आणि आपण जे आहोत ते मागं विश्वासाने. तर क्लिअर वचन जरी नसेल पण तरी ह्या गोष्टी आपल्याला दर्शवून देतात की कृपेची गरज होती जुन्या करारामध्ये पण. कारण मग इथं योजना म्हणू शकतो,
तात्पुरता उपाय म्हणू शकतो, कृपाने आलो आपल्या साध्या भाषेमध्ये कृपाने आलो. म्हणजे तात्पुरती योजना किंवा तात्पुरता उपाय देवाने केला, पण मला वाटते कृपा नाही केली त्याच्या. कारण इतके काही लोक काही काही देवाचा अग्निश टाकणार मारून टाकले पुष्कळ म्हणजे पुष्कळ घटना घडलेल्या
आहेत. बरोबर बरोबर.
पण त्यांच्यावर देव काय पक्षपात करतो का? या लोकांना मारतो, त्याला पुन्हा ठेवतो, यांना मारतो, त्याला ठेवतो, असा करतो का? नाही, देव पक्षपात करत कधीच करत नाही. म्हणजे याचा अर्थ असं की जुन्या करार फक्त तात्पुरताच उपाय म्हणू शकतो, ग्रेस नाही म्हणू शकत असं माझं मत आहे.
आपण त्याच्यावर अजून बोलू शकतो, कारण मग कसं होतं ते, त्याला ह्याला काय म्हणतात, तुमचा जो मत आहे त्याला डिस्पेन्सेशनल म्हणतात, की जुन्या करारामध्ये देवाचा एक मार्ग होता आणि मी जे म्हणत आहे ते मी म्हणत आहे की एक फ्लो होता. कारण काल ब्रदर पण म्हटले गलते 3 की अब्राहमाला देवाने त्या काळातच सुवार्ता सांगितली. गलते 3 बघा की गलते याचा 3 3 आणि देव परराष्ट्रीयांना विश्वास आणि नीतिमान ठरवणार या पूर्ण ज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्राहमाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. तर ह्या कृपेची स्टोरी जी आहे ती तिथंच चालू झालेली आहे. राष्ट्र निवडलं ते बीजाद्वारे पूर्ण सृष्टीच्या लोकांना आशीर्वाद मिळणार. आणि 18 पण, कारण वतन जर नियमशास्त्राने प्राप्त होते तर ते ह्यापुढे अभिवचनाने होणार नाही, पण अब्राहमाला देवाने हे कृपेने अभिवचनाच्या द्वारे दिले आहे. तर ॲक्च्युली हा मोठा स्टडी आहे, आपण आपल्या मुद्द्याबाहेरचा खूप मोठा स्टडी आहे. कारण बरेचसे लोक जे आहेत म्हणजे विश्वासणारे जे आहेत, बायबल टीचर जे आहेत, ते असं पाहतात की अगोदर जुन्या करारामध्ये देवाचं डीलिंग थोडं वेगळं होतं आणि आता नव्या करारामध्ये वेगळं आहे. काही लोक मग त्या पलीकडे जातात आणि उत्पत्ती 3, मग अब्राहमाला कसं कृपेने सुवार्ता सांगितली, आणि ते पाहतात की मोशेचा जो काळ आहे जेव्हा नियमशास्त्र दिलं ते तारू शकत नाही नियमशास्त्र, त्याच्याने तर पापाची जाणीव होती, पण सत्य शेवटी तारण येशूमध्ये. पण तो खूप मोठा स्टडी आहे, आपण पाहिजे तर नंतर डिस्कशन करू शकतो. आता आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया. आणि इथं लिहिलेलं आहे की तो निर्मितीवर श्रेष्ठ आहे, 16-17 बरोबर. आणि मग 18 तो काय सांगतोय की तो जी देवाची नवी निर्मिती आहे त्याच्यावर तो श्रेष्ठ आहे.
18 आहे
तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे, तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. हे 18 का? गलतीमध्ये तेच ना. ऍक्च्युली मी पण
3 आहे,
मी पण त्या माइंडसेटचा होतो अगोदर,
कारण ते तो शब्द पाहिजे होता.
बरोबर,
तो शब्द मिळालेला
मिळालेला
कृपेनं झालेला आहे.
बरोबर
बरोबर. आधी कृपा होती.
बरोबर,
बिब्लिकल सांगू शकतो.
बरोबर सांगू शकतो.
बरोबर,
बायबल बरोबर, बायबल प्रमाणे. पण इथं आपण काय पाहतो आता कलसी 1:18 की तो घडवलेल्या गोष्टींवर आधिपत्वी आणि त्याचं प्राधान्य आहे. आणि आता तो म्हणतोय 18 जी नवी निर्मिती आहे त्याच्यावर पण त्याचं आधिपत्य आहे. नवी निर्मिती म्हणजे काय, कशाबद्दल तो बोलत असं? बरोबर. आता नवी निर्मिती म्हणजे आपल्याला नवीन केलेलं आहे, तारण करून यहुदी हेल्लेनी सगळ्यांना आता एकवटलेलं आहे, सगळ्यांना एकच आता तारण, सगळ्यांना एकच देवाच्या लोकांचं स्थान मिळालेलं आहे. पण ते कसं झालं बघा 18 तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे, तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळालं. आणि इथं आपल्याला कसं हे पाहायला मिळतं की मंडळीचा तो मस्तक आहे. मस्तक जे आहे ते पूर्ण मंडळीला शरीराला जे पालन पोषण देतं, मस्तक जे आहे शरीराचं डायरेक्शन करतं, पुढार पण करतं. बरोबर, शरीर मस्तकाशिवाय ते डायरेक्शन शोधू शकत नाही आणि काहीच नाही. तर तसं येशू काय आहे, डायरेक्टर, मंडळीचा बॉस. तर म्हणून मंडळीचे जे मानवी नेते आहेत त्यांनी त्याचं वचन शोधायला पाहिजे आणि लोकांवर बॉसिझम न करता जितकं वचन, मी वचनाखाली, ख्रिस्ताच्या वचनाखाली आहे आणि माझं मत मी सांगण्याला इकडं आलेलो नाही, माझं पॉलिटिक्स करण्यासाठी मी आलेलो नाही मंडळीमध्ये. का? कारण तो मंडळीचे मस्तक आहे आणि त्याचं हेड शिर शिर शिर. तर ख्रिस्ताचं जे मन आता बायबलमध्ये प्रगट झालेलं आहे आणि मग आपण मानवी नेते या नात्याने काय करतो, नाही मी बायबल खाली जे काय बायबल सांगते मी सांगू शकतो बरोबर, त्या पलीकडं माझं पॉलिटिक्स माझ्या इच्छा मी चर्चमध्ये करू शकत नाही, त्याचं एक लागूकरण होतं. पण तो कसं त्याच प्राधान्य त्याला मिळतं, कारण तो मृतामधून प्रथम जन्मलेला. आता इथं परत त्याचं जे रँक आहे, कारण येशूच्या काळामध्ये पण लाजर जन्मला, म्हणजे लाजर जो आहे मृतांमधून पुन्हा उठला, मग हे काय बोलतंय, पण लाजर पुन्हा उठला परत मरण्यासाठी होय की नाही, पण येशू जो आहे त्याचं इथं काय वैशिष्ट्य आहे की नवी निर्मिती त्याने प्रस्थापित केली. आणि पहिले करीन 15 पाऊल म्हणतोय की तो प्रथम फळ, मृतातून उठलेला प्रथम फळ. आणि एक झाडावर प्रथम फळ सीझनमध्ये आलं की मग ते काय दर्शवतं, मागून येणारे सगळे फळं त्या फळाप्रमाणे आता त्या झाडावर निघणार. तर तसंच येशू काय आहे, मृतांमधून. हे जे मृत्यू कशामुळं आला, पापामुळं आला, शापामुळं आला, पण येशूने त्या सगळ्याला तोड चोख उत्तर दिलं क्रूस खांबावर, आणि आता त्याने एक नवी निर्मिती सुरू केलेली आहे. आता विश्वासणाऱ्यांना आशा, मंडळीची निर्मिती, अनंतकालिक आपल्याला जीवन मिळालेलं आहे, त्याचा आता तो अधिपती आहे. मृतातून प्रथम जन्मलेला अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळालं, कारण त्याच्या ठाई सर्व पूर्णता वसावी, 20 वचन. आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवर असो किंवा स्वर्गातील असो, याच्या स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावया, हे पित्याला बरे वाटले. आता काही लोक हे 20 वचन घेताना म्हणतात की बघा, पृथ्वीवरील स्वर्गामधील सर्व गोष्टींचा समेट आता येशू ख्रिस्ताद्वारे करायचा आहे, तर मग सगळ्यांचं तारण होणार, युनिव्हर्सलिझम शिकवतात. म्हणजे आता हे पण लोक आपल्या जीवनामध्ये येणार, जितकं जितकं वेस्टमधून टी व्हीद्वारे वगैरे सगळं काय आता येत आहेत पुस्तकं, तर मग हे पण कुठं शिक्षण येणार आपल्याकडं, हे वचन दाखवणार आपल्याला म्हणतील काय, की सगळ्या गोष्टींचा समेट हे देवाची इच्छा होती. मग सगळ्या गोष्टींचा समेट झालेला आहे, सगळ्या अविश्वासणाऱ्यांचा पण आता समेट झालेला आहे, तर आपण कसं आता उत्तर देणार त्यांना.
याचा अर्थ हा असू शकतो, म्हणजे सोप्या भाषेत ताट वाटलेला आहे जो भेल त्याचा फोन मध्ये, म्हणजे हे म्हणू शकतो सर्वांचाच नाही, जो येईल
बरोबर
विश्वास ठेवील त्याच्याकडे येईल, विश्वास ठेवील त्याचं अनुकरण करील आणि त्याच्यामध्ये चालेल, ख्रिस्तामध्ये चालेल
बरोबर,
त्याचं अनुसरण करेल त्याचा उद्धार किंवा त्याचा कारण तो स्वर्गात जाईल. सर्वांचं म्हटलं तर मग मी काही केलं तर मलाही भेटेल
बरोबर, आणि प्रगतीकरणामध्ये आपल्याला असं होताना पाहायला मिळत आहे का की नाही, सगळेच बचावले जातात. येशू जेव्हा येतो त्याच्या गौरवाच्या दिवशी सगळेच बचावले जातात, सगळ्यांना नवं पृथ्वी आणि नवं आकाश नवं येरुसलेममध्ये सगळेच जातात, आपले पॉलिटिकल लीडर जे सगळे बंड करतायत त्याच्या विरुद्ध. पण तिथं आपल्याला काय पाहायला मिळतं 20:21 की त्या श्वापदाचा न्याय होतो आणि मग त्या श्वापदासंगती जे कोणी बंडखोर लोक होते येशूच्या सुवार्तेला न स्वीकारणारे त्यांचा सगळ्यांना जळत्या अग्नीमध्ये प्रवेश होतो. आणि हे दुसरं मरण, अनंतकालिक विभक्ती देवापासून. तर मग ह्या सगळ्या गोष्टी गृहित धरून मग आपण बायबलकडे येतो, हे वचन पाहतो की हे पूर्ण सृष्टी शापित झालेली होती बरोबर, पापामुळं शापामुळं इदेन गार्डनमुळं. हां, तर देवाची योजना काय होती की येशूच्या रक्ताळलेल्या क्रूस खांबामुळं, येशू जी खंडाने भरल त्यामुळं सगळ्या गोष्टींचा समेट करावा. बरं, विश्वासणाऱ्यांचा आनंदाने समेट होईल, त्यांचा समेट विश्वासाने झालेला आहे, पण अविश्वासणाऱ्यांचा कसा समेट होईल माहिती आहे का, फोर्सफुली, कारण प्रत्येक गुडघे काय आहेत ते टेकले जाणार. तर ह्या समेटाचा अर्थ नाही की सगळ्यांना स्वर्गामध्ये येणार नाही, पण प्रत्येक गुडघा हे मान्य करणार की येशू प्रभू आहे. तर तर त्या अर्थाने काय आहे की सगळ्या गोष्टी सुरळीत होतील, कारण हे यांचे गुडघे जबरदस्ती टेकवले जातील, पण विश्वासणारा जो आहे तो आनंदाने देवाच्या संगतीत राहील. तर त्या हेतूने आपण तो वचन घेऊ शकतो. आणि मग पाऊल जो आहे त्याचं वैयक्तिक लागूकरण करतो 21 वा पुढं. जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करत मनाने वैरी झाला होता, मग आता हे येशूने ऐतिहासिक गोष्टीने केलेलं आहे, तर मग ते खरं होतं का? हेल्लेनी लोकांच्या जीवनामध्ये, कलसेमध्ये, आज पुण्यामध्ये आपल्या ठिकाणी होतं का? तर त्याचं वैयक्तिक लागूकरण, जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करत मनाने वैरी झालेले होता, त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, ह्यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. आता तो फार वैयक्तिक रीतीने त्यांच्याकडे येत आहे आणि म्हणत आहे की बघा इथं 22 वचनात देहात मरणाच्या द्वारे समेट केलेला आहे, रक्तामांसाच्या देहामध्ये. कारण खोटे शिक्षक काय म्हणत होते, आत्मिक काहीतरी बॉडी होती त्याची, पण इथं मुद्दाम तो आपल्याला काय सांगत आहे की देवाने तो समेट घडवला. आपण पूर्वी दुष्कर्मे करत होतो, वैरी होतो, समेट झालेला नव्हता, आपण स्वभावी पापी आहोत असं बायबल सांगतं, क्रोधाची प्रजा होतो 21:2. पण कसा समेट झालेला आहे, तर येशू ह्या शरीर त्यांनी पूर्ण धारण केला आपल्यासारखं, पण ते पापरहित म्हणजे तो पापरहित होता, कारण आदामामध्ये त्याचा जन्म झालेला नाही. योसेफ हा त्याचा शारीरिक वडील नव्हता. मरियाच्या उदरात हा चमत्कार झाला आणि देवपुत्र आला ह्या पृथ्वीमध्ये, पण त्याच्यामध्ये हा पाप स्वभाव का नाही आला, आपल्यासारखा बंडखोर स्वभाव, कारण योसेफापासून त्याचा जन्म नव्हता. पवित्र आत्म्यापासून त्रैक्याचा दुसरा सभासद जो आहे त्याने पृथ्वीमध्ये देहधारण केलेला आहे. पण ह्याचा अर्थ नाही आहे की तो पारखला गेला नाही, त्याने पण प्रेशर अनुभवलं जेव्हा तो त्या डोंगरावर होता आणि सैतान त्याच्यावर प्रेशर पाडत होता. आणि मग त्या गेतसेमेने गार्डनमध्ये इतकं काही त्याने प्रेशर सहन केलं की घाम जो आहे तो रक्ताचा आला. आणि डॉक्टर लोक सांगतात की अति दी एंडला जेव्हा प्रेशर एका व्यक्तीवर येतं तेव्हा त्याचा जो आहे त्याचे ब्लड वेसल जे आहेत ते फुटतात आतमधून आणि मग घामातून ते रक्त येऊ शकतं. तर जरी येशूमध्ये हा बंडखोर आदामाचा स्वभाव नव्हता, पण तरी शरीर त्याने धारण केलं. आणि मग उद्या काय होणार गेतसेमनीच्या बागेमध्ये, देव पित्यापासून मी म्हणजे देव पिता त्याचं मुख माझ्यापासून फेरणार, हा विचार त्याच्यावर इतका प्रेशर पाडत होता. आणि तिथं आपण पाहतो दैवीरीतीने तो म्हणतो आत्मा तयार आहे आज्ञापालन करण्यासाठी, पण शारीरिक रीतीने तो एकदम रिअल ते प्रेशर होता की उद्या ज्याच्या संगती माझी सहभागिता अनंत कालापासून आहे, परिपूर्ण सहभागिता, त्याच्यापासून आता तो माझ्यापासून मुख फेरणार, कारण देव आपले सगळे पाप त्याच्यावर लादणार होता. तर ते प्रेशर अगदी रिअल होतं, त्याने मनुष्य जे शरीर जे आहे ते धारण केलेलं आहे. आणि मग तो आपल्याला सांगतो की हे समेट कसा घडून आला, तर त्या रक्ताद्वारे समेट घडून आला. आता एक स्टोरी आहे, त्याच्याने दि एंड करू आपण, की आफ्रिकेमध्ये एक जमात असायची आणि ते सारखं युद्ध करायचे एकमेकांसंगती, रानटी जमात. तर एक मिशनरी होता, तो सारखा मध्ये काय करायचा, मध्यस्थी करायचा. तो म्हटला की नका नका तुम्ही असं करू नका. आणि ते जमाती काय करायच्या माहिती आहे का, दुसऱ्या जमातीमध्ये जाऊन त्या ज्येष्ठ पुत्राला जो आहे ते कॅप्चर करून, जो मुखिया आहे त्याचा मोठ्या मुलाला ते काय करायचे, बंदी म्हणून घेऊन यायचे. आणि जोपर्यंत तो मोठा मुलगा जो आहे तो त्यांच्या छावणीत आहे तोपर्यंत शांती. आणि त्या मोठ्या मुलाला काय म्हणायचे, पीस चाइल्ड म्हणायचे, शांतीचा पुत्र म्हणायचे. आणि तो मुलगा जर का पळून गेला कुठंतरी, मग पुन्हा युद्ध निर्माण व्हायचं. तर ते शांतीचं प्रतीक त्यांच्या छावणीमध्ये होतं की आम्ही येऊन तुम्हाला जे आहे ते मारलेलं आहे, म्हणजे तुमच्यावर आमचं वर्चस्व आहे आणि तुमचा मुलगा आमच्या संगती आहे, ज्येष्ठ मुलगा ज्याच्याकडे पूर्ण अधिकार आहे, जोपर्यंत तो आमच्यामध्ये राहील तोपर्यंत हे शांतीचे जे आपले टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ते चालू आहे. पण त्या मुलगा जर का पळून निघाला किंवा तुम्ही त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला तर मग आपली शांती पूर्ण भंग होणार. तर इथं बघा की किती सुंदर हे आहे की येशू आपला शांती कुमार आणि त्यांनी शांती कशी प्रस्थापित केली की त्याच्या क्रूस खांबावर त्याचं जे देहधारण त्यांनी केलं आणि रक्ताळलेल्या क्रूस खांबामुळं म्हणजे पाऊल सांगतोय की रिअल बॉडी होती त्याची, रिअल वेदना होत्या, रिअल देवाचा क्रोध त्याने आपल्यासाठी झेलला आणि मग हा समेट जो आहे तो घडवून आणलेला आहे. आणि आता आपण ख्रिस्तामध्ये पोझिशनली पवित्र, निष्कलंक व निर्दोष. बरोबर, सैतानाचं हे भुरळ आहे. बरोबर बरोबर, कारण सैतान किती धूर्त आहे बघा. बरोबर, म्हणजे ख्रिस्तीपणा का वेगळा आहे सगळ्या धर्मांमुळे, सगळ्या धर्मांमध्ये का वेगळा आहे? कारण सर्व धर्म काय शिकवतात की आपल्यामध्ये क्षमता आहे, आपण प्रयास केलं पाहिजे, आपण कर्म करून देवाजवळ जायला पाहिजे. पण ख्रिस्ती विश्वास हा एकच आहे, तो म्हणतो की आपल्यामध्ये काहीही म्हणजे सत्कर्म देवाला जिंकू शकत नाही. पण म्हणून देवाने ख्रिस्ताला पाठवलं आणि हे अशा प्रकारचं वायलेंट मरण त्याचं झालं. त्याने आपला क्रोध झेलला त्या क्रूसनामावर आणि त्याला म्हणजे जेव्हा डॉक्टर लोक म्हणजे डॉक्टर लोक म्हणतात की जेव्हा त्याला भोसकलं गेलं, पाणी आणि रक्त हे दोन्ही निघाले, म्हणजे त्याच्या हार्टमध्ये, त्याच्या लिव्हरमध्ये, त्याच्या लंग्समध्ये पूर्ण पाणी आणि रक्त हे भरलेलं होतं, म्हणजे दी एंड झालेलं आहे. तिथं त्याने मृत्यू आपल्यासाठी घेतलेला आहे आणि मग तो पुन्हा उठलेला आहे. तर आपल्या ख्रिस्तीपणाचं जे मेन आधारस्तंभ आहे तो सैतान घेऊ पाहतो आणि त्याने मुस्लिम धर्म जो आहे तो 500 वर्षानंतर आलेला आहे ख्रिस्ताच्या. आणि मग सैतानला भरपूर टाईम होता की कसं फिरवायचं आहे, थोडंसं सत्य द्यायचं ईसा आले सलाम वगैरे, पण जे मेन गोष्टी आहेत ते कशा फिरवायच्या, कारण ती मेन गोष्ट आहे. तिथंच आपल्याला तारणदायी विश्वास मिळतो की माझ्या बरोबर
कयामतच्या
दिवशी पण ते कसं आहे की त्यांचं ते वाचत नाही बरोबर पुराण, त्यांना जास्त परमिशन नाही त्यांचा अर्थ काढण्याचा. ऍक्च्युअली त्यांच्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की हे ईसा आले सलाम जे आहे त्याचं शिक्षण तुम्ही ऐका आणि ते योग्य आहे असं लिहिलेलं आहे. पण ईसा आले सलामचं शिक्षण जर का आपण घेतलं तर त्याच्यामध्येच येशू म्हणतोय की मी पूर्वीपासून आहे, देवाबरोबर आहे, देवासह आहे. मग ते स्वतः कॉन्ट्रडिक्ट करतात. हां, त्यांच्या कुराणमध्ये हे पण लिहिलंय की ते जे पुस्तक आहे, ते जे पुस्तक आहे त्याला गॉस्पल्सला इंजिल म्हणतात, ते तुम्ही माना. त्यांच्या लोकांचं जे पुस्तक आहे इंजिल, हा इंजिल, गुड न्यूज, ते तुम्ही माना असं लिहिलंय त्यांच्या ह्याच्यात. पण ते मानत नाही कारण ते इंजिल वाचता वाचता मग येशूचे उद्गार किती आहेत, मी जीवनाची भाकर आहे, स्वर्गावरून आलेलं आहे. हा, मग ते सगळं नाकारतात ते. मग येशूचं जे चमत्कार आहे,
त्याला मुसलमान लोकांनी बायबल दिलं, तिकडे पण प्रचार होत होता, तर त्यांनी सांगितलं याच्यामध्ये अशी काही पॉइंट काढ की आपण या लोकांना थोडं मारूया किंवा पळूया, असं रोकटोक केली. ज्या मुलाला दिलं ते मुलाने सुरू केलं बायबल वाचाय, त्याने हे करता 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 येशू ख्रिस्ताने त्याला मक्का मदिनामध्ये दर्शन दिलं आणि त्याने येशू ख्रिस्ताला स्वीकारलं.
झालं नाही
झालं. आणि एक असे प्रचारक आहेत जे खुद मॉमेटेन होते अजगर अली हे पण मोठे मोठे दास आहेत. त्यांनी पण म्हणजे असं हे केलेलं की अल्लाह म्हणजे भरमावून आले आत्म आहे. अल्लाचा अर्थ आहे की भटकवून आली आत्म.
कारण त्यांच्या मनामध्ये जो अल्लाह आहे आणि बायबलमध्ये जो आपला यावे देव प्रगट झालेला आहे वेगळे आयडिया. म्हणजे सगळ्या ह्याच्यात सारखं नाही आहे. त्यांचा प्रेम दयाळू कृपाळू पण ते ज्या दृष्टीने बघतात अल्लाला त्या आपण म्हणू शकत नाही अल्लाह म्हणजे देव असं. कारण त्यांच्या दृष्टीने जे ज्या अर्थे ते अल्लाकडे बघतात त्याचे गुणवैशिष्ट्य पूर्णपणे आपल्या ह्याच्यासमती टॅली होत नाही. आपल्याला जो यावे प्रगट झाला. हा हा झाला झाला.
देव मोठ्या संगती बोलला तर मोठे घाबरला आणि पौलालाही देखील देवान दर्शन दिलं शिवस्थानला. त्यावेळी प्रकाश म्हणजे एकदम परिस्थिती ती वेगळी होती. आणि आता लोक म्हणतात की शिवस्थानला दर्शन दिलं एकदम म्हणजे बिनधास कसं
बरोबर. आता एका प्रकारे देवाला आपण सीमित करू शकत नाही. देवाला जे हवंय ते करतो. पण माझ्या मते की जिथं सुवार्ता पोहोचणं फार डिफिकल्ट आहे आणि अशा देशांमध्ये अशा ह्याच्यामध्ये देव स्वप्न देऊ शकतो लोकांची हृदय तयार करू शकतो.
आणि
हा म्हणजे पण आपण काय करायचं फार जागरूकतेने त्या लोकांचे फळं पाहिजे. कारण येशू आपल्याला सांगतो की त्याच्या फळांद्वारे. पण आपल्या भारतामध्ये आणि आपल्या
हा
तो करू शकतो. पण आपण फळं पाहिजे लोकांचे. कारण मी पण इतके पाहिलेले आहेत की मी शेविंग करताना देव मला प्रगट होतो.
देव कसा बोलतो
पण दानी आपण मग बायबल सांगते टॅली करायला पाहिजे की दानियल जो आहे उपडा पडला. त्याने ते दर्शन पाहिले किती जरी दिवस तो जो उपडा पडला. आणि पाऊल जो आहे त्याला स्वर्गाचे तिसऱ्या स्वर्गापर्यंत जे आहे ते पण तो म्हणतोय की मी ते सांगू शकत नाही. पण आजकाल जे आहे ते काय काय पाहिलं काय काय सगळं ते
मी स्वर्गात गेलो आणि स्वर्गामध्ये मी फिरून आलो आणि पुन्हा पृथ्वीवर आलो. पण त्यांनी देवाला केव्हा बघितलंच नाही. कारण देव स्वर्गामध्ये आहे.
बरोबर.
ज्यावेळेस स्वर्गात गेले तुम्ही देवाला भेटायला पाहिजे.
बरोबर. आणि मग त्या लोकांचे जे हे ना बरोबर. तर ऍक्च्युली ना हे जे पाहणं स्वप्न दर्शन अनुभव ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण व्हेरीफाय म्हणजे पुरावा दखल आपण काही संभाषण त्यांच्या संगती ठेवू शकत नाही. पण ते कारण ते सारखं म्हणणार नाही पण माझा अनुभव आहे ना माझा अनुभव आहे ना माझा अनुभव आहे ना. तर तेच तेच सतत म्हणत राहणार. आपण काय आहे ते असं करणार. तर मग आपण म्हणायचं बरं ठीक आहे तुमचा अनुभव आम्ही बायबल संगते टॅली करतो. मग आजकाल जे पुस्तक निघत आहेत की मी स्वर्गामध्ये जाऊन भेट देऊन आलो वगैरे वगैरे मग ते जे सांगतात ॲक्च्युली 5 वर्षानंतर परत चेंज करतात त्यांच्या पुस्तकामध्ये. एक जो व्यक्ती आहे त्याने आता रिसेंटली त्याचा पिक्चर पण येणार आहे. एक मुलगा आहे ते स्वर्गामध्ये गेला वगैरे. हां पण जे त्यांनी पाहिलेलं आहे ते ॲक्च्युली बायबलच्या एकदम तिथं त्यांनी असे होली स्पिरिट ब्लू कलरचा आहे असं त्यांनी पाहिलेलं आहे. पण बायबल सांगते आपण टॅली करताना आत्मा जो आहे त्याला कलर्स नाही आहे. तो न दिसणार आहे. आत्मा म्हणजे जो आहे तो न दिसणार. एनिवेज मग अजून एक व्यक्ती आहे तो म्हणतो मी गेलो मग ॲक्च्युली मी काय पाहिलं थर्ड तिसऱ्या स्वर्गामध्ये त्यांनी सगळे रक्तसाक्षी पाहिलेले. दुसऱ्या स्वर्गामध्ये त्यांनी संतगण पाहिलेले. आणि मग पहिल्या स्वर्गामध्ये काय आहे त्यांनी मिशनरी लोक पाहिलेले ज्यांनी प्रभूसाठी नाही का सुवार्थेसाठी जीवन. पाऊल म्हणतो की मी तिसऱ्या अंतराळात घेतलं गेलो. पण त्याला काय सांगायचं आहे की हे ॲटमॉस्फिअर जे आहे ते पहिलं अंतराळ आणि मग ताऱ्यांचं जे आहे रेल्म ते सेकंड अंतराळ. तिसरं म्हणजे त्याच्या पलीकडं हे देवाचं ठिकाण आहे. पण आजकाल त्यांनी काय केलेलं आहे की थर्ड ह्याच्यामध्ये मी असं पाहिलं तसं तसं. बरं बायबलनुसार प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये देवाच्या सिंहासनाजवळच जे रक्तसाक्षी झालेले त्यांचे आत्मे आहेत. तर मग हा म्हणतोय ते तिसऱ्या ह्याच्यात आहेत मग सेकंड ह्याच्यामध्ये. आणि रक्तसाक्षी श्रेष्ठ का ज्यांनी जीवन व्यतीत केलंय प्रभूसाठी ते श्रेष्ठ. तर तेच असे कॉन्ट्रडिक्टरी जे आपण बायबल वाचून त्याच्या ती कम्पेअर केलं त्यांचे जे अनुभव आहेत तिथं मग प्रॉब्लेम निर्माण होतो ना. तर मग ते हे फार गोंधळाने ह्याचं परिस्थिती आहे. म्हणून मी लोकांना असं शिकवतोय की देव करू शकतो काही, ज्याला त्याला जे हवं आहे ते करू शकतो. पण येशू म्हटला थोमाला की तू पाहिला आणि विश्वास ठेवलास आणि धन्य ते जे न पाहतील. तर जनरली आता बायबल आपल्या हातात आलेलं आहे, हे बायबल तारू शकतं. देवाचं वचन आज कालच आपण वाचलं, दुधारी तलवारीसारखं आहे ते, सक्षम आहे. कोणतंही हृदय भेदून ते सक्षम आहे. तर जनरली आपलं कार्य आहे की देवाचं वचन सांगावं आणि ते कार्य करू शकतं. पण काही काही ठिकाणी जे आहे मी मान्य करायला तयार आहे की काही काही ठिकाणी एकदमच मुस्लिम कंट्री आणि मुस्लिम घराणं जिथं काही चान्सच नाही सत्य प्रवेश करण्यासाठी, तर देव काही करू शकतो. तरी मी त्या व्यक्तीची जी साक्ष काय आहे, तर तेच मी म्हणतोय की येशू म्हटलेला आहे, येशू म्हटलेला आहे त्याच्या डोंगरावरच्या प्रवचनामध्ये की माझ्या नावामध्ये भूत पण काढतील, माझ्या नावामध्ये चिन्ह चमत्कार करतील वगैरे वगैरे वगैरे, प्रवचनं करतील, भविष्यवाणी करतील. पण येशू म्हणतो की मी तुम्हाला ओळखलं नाही, म्हणजे नातेसंबंध आपलं नव्हतं. तर यहुदा इस्करियातला पण त्याने येशूच्या नावामध्ये भरपूर त्याला अधिकार दिला होता, सगळं काही त्याने केलेलं आहे. तर हे जे पाहणं, चिन्ह चमत्कार करणं, हे पुरावा, अल्टिमेट पुरावा नाही आहे की मी देवाचा आहे. अल्टिमेट पुरावा काय आहे, पाऊल म्हणतो आहे की देवाला त्याचे लोक माहीत आहे आणि जे म्हणत आहेत की मी त्याचा आहे त्याने अनितिमत्वापासून दूर राहावं. मग अल्टिमेट पुरावा काय आहे की त्यांचं जीवन, असं जे लोक म्हणतात की मला त्यांचं, माझा एक मुस्लिम बाई असेल कदाचित आणि ती म्हणते की मला असं प्रगट झालं आणि मला सुवार्ता समजली, मग तिचं बदललेलं जीवन आपण पाहायला पाहिजे. येशूबद्दल प्रेम आहे का, येशूसाठी स्टँड घेत आहे का, मरायला तयार आहे का, दुःख सहन करायला तयार आहे का, येशूच्या वचनात ती वाढते का, आत्म्याचे फळं दिसतात का, प्रीती, आनंद, शांती, चांगुलपणा. तर तसंच आजकाल जे प्रचारक उभं राहून काही म्हणतात त्यांच्यामध्ये फळांची परीक्षा आपण कसं करू शकतो, आत्म्याचं फळ पहिली गोष्ट, त्यांच्या पत्नीला ते कसं वागवतात. नाही तर मी काही करल स्टेजवर आणि काही दावे करल पण आत्म्याचं फळ कोणही हे करू शकत नाही. मॅन्युफॅक्चर स्वतःच्या शक्तीने आपण करू शकत नाही. कन्सिस्टंटली सततची ख्रिस्तासारखी प्रीती, आनंद, शांती, सौम्यता, मी असं म्हणत नाही की ते पापविरहित आहेत, सगळे लोक अडखळतात, पण आत्म्याचं फळ महत्त्वाचे. मग ह्या ज्या मिनिस्ट्री आहेत त्यांच्याद्वारे प्रभू ते त्यांचे फळं तुम्ही पहा, म्हणजे त्यांचे शिष्य तुम्ही बघा, त्यांच्या जीवनामध्ये ते काय रिप्रोड्यूस करत आहेत. त्या लोकांना, त्यांच्या शिष्यांना अजून येशूवर प्रेम करणारे, अजून येशूच्या वचनामध्ये चालणारे ते बनवत आहेत. त्यांचे शिष्य तुम्ही पहा, आत्मिक फळं तुम्ही पहा, ते जे घोषणा करतात ते वचनासंख्ये टॅली आहे का तुम्ही पहा. हे फळं आहेत सगळे. त्यांच्या मिनिस्ट्री कशावर केंद्रित आहेत, पैशावर, आम्हाला तुम्ही सतत देतच राहा, किंवा स्वतःच्या मानावर, स्वगौरवावर त्यांची मिनिस्ट्री प्रस्थापित झालेली आहे का, किंवा अनुभव वगैरे आहे, पण त्याच्यावरच त्यांची मिनिस्ट्री, हिलिंग अनुभव ह्याच्यावरच. आणि मग आपला वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त जो आहे तो राहायला बाजूला. पण प्रेषित लोक काय करायचे, एक चमत्कार झाला की पडखडपणे ते येशूची सुवार्ता झाली, तुम्हीच त्याला वधस्तंभी दिलं, म्हणजे आपण सगळे पापी आहेत, हाच एक मार्ग आहे, तुम्ही आज पश्चाताप करून ख्रिस्ताकडे यायला. जर का हे सगळं होत असेल आणि ते लोक स्पष्टपणे येशू ख्रिस्त गाजवत असतील तर मग मी आनंदी आहे. पण आजकाल काय चाललेलं आहे, एक दिन दोन तास ह्या गोष्टीला दिले जातात, शेवटचे 15 मिनिट काहीतरी मेसेज, तो पण मेसेज येशू असं करतो तसं करतो तसं करतो. आता मोठी हस्ती आली बॉम्बेमध्ये, मी बेट लावलेली होती, आता मला नावं घ्यायची नाही, पण बेनीहीन आला होता बॉम्बेला, मी माझ्या मित्रासंगती पैज लावली. हा ह्या 3 दिवसामध्ये म्हटला की तुम्ही पापी आहोत, तुम्ही देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत, नीतिमान कोणही नाही, एकही नाही, ख्रिस्त हा एकच मार्ग देवासंगती समेट करून आणणार, आणि तुम्ही आज पापापासून फिरून येशूला स्वीकारलं पाहिजे वैयक्तिक. नाहीतर तुमचा नाश आहे. हे पावलाची सुवार्त. एकही रात्री जर का तो बोलला तर मी तुला 500 रुपये देईल म्हटलं माझ्या मित्राला. पण एकही रात्र येशू असं करतो तसं करतो तसं करतो. तुमच्या पॉलिटिकल लोकांना आशीर्वाद, ह्यांना आशीर्वाद, त्यांना आशीर्वाद, त्यांना आशीर्वाद.